வந்தா குருநாமம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சம. एक तत्व नाम दृढ़ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. आपण गेले 2-3 रविवार हा अभंग पाहतो आहोत. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगताहेत की नाम आणि परमात्मा हे मुळातच एक आहेत. नाम हे एक तत्व परमात्म्याला दाखवणारं असं आहे. याचा अर्थ तुम्ही हरी असा उच्चार केला की परमात्म्याचं स्मरण होतं. परमात्मा निर्गुण निराकार अचिंत्य अव्यक्त सच्चिदानंद जन्म मरण रहित असं जे परमात्म तत्व आहे ते परमात्म तत्व आणि नाम हे मुळातच एक आहेत. राम कृष्ण दत्त शिव अशा प्रकारची नावं आणि त्या योगानी प्रतीत होणारी सगुण रूप ही देखील परमात्म्यापासून आलेली आहेत. गुलाबराव महाराज त्यांना अनध्यस्त विवर्त असं म्हणत असत. म्हणजे नामरूपाचा अध्यास बाजूला सारून उघड परब्रह्म रूपाच्या अंगाने देखील अवताराच्या अंगाने देखील सगुणाच्या अंगाने देखील स्पष्ट दिसतं. म्हणजे जे सगुण आहे ते परमात्मा आहे तेही मुळात निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य असा परमात्माच आहे आणि नाम देखील परमात्माच आहे. नाम हे एक तत्व आहे याचा अर्थ अद्वैत नामाच्या ठिकाणी नाही. अद्वैत नामाच्या ठिकाणी नाही, अद्वैत आहे. दोन गोष्टी नामाच्या ठिकाणी नाहीत, एक विश्व आणि एक परमात्मा, एक देह आणि एक परमात्मा, एक राम आणि दुसरा परमात्मा, अशा प्रकारची गोष्ट नामाच्या ठिकाणी नाही. नाम याचा अर्थ अद्वैतत्व आणि परमात्माच. एक तत्व आहे अर्थात नाम घेणारा जो आहे तो देह देखील जीव देखील त्या परमात्म्याशी एकतत्वच आहे. अशा बोधावर जीवानी येणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या भावनेनी अशा प्रकारच्या बोधानीच हे नाम घ्यावं असं ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. एक तत्व नाम दृढ धरी मना, मनाला उपदेश केलेला आहे. हे मना एवढं सगळं लक्षात घेऊन तू हे एक तत्व नाम दृढ धर, तुझ्या ठिकाणी ते पक्क धर. मन हे अभिव्यक्तीचं साधन आहे. मन प्रगट होत असतं, निर्गुण तत्व प्रगट होत नाही, पण मन मात्र प्रगट होत असतं. सुष्ट आहे, दुष्ट आहे, मत्सरी आहे, निर्मत्सरी आहे, अशा भावांनी मनच प्रगट होत असतं। निर्गुण निराकार शुद्ध जाणीव स्वरूप अशा आत्म्याची ती एक अभिव्यक्ती आहे, अशुद्ध अभिव्यक्ती आहे पण अभिव्यक्ती आहे। चित्त ही देखील अभिव्यक्ती आहे, व्यवहाराकरता उपयोगी म्हणून ही अभिव्यक्ती आवश्यक आहे। जर ते मनच अमन झालं तर परमात्मा होऊन राहतं, चित्त जर अचित्त झालं तर परमात्म्याशी एकरूप होऊन जातं, बुद्धी जर अत्यंतिक शुद्ध झाली तर परमात्म्याशी एकरूप होऊन जातं, अंतःकरण जर निर्मळ झालं तर परमात्म्याशी एकरूपता साधते, अहंकार जर अतिशुद्ध झाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं शुद्ध अहंते वेठलो, मूळ अहंते वेठलो, मूळ अहंतेशी हा बाह्य अहंकार जर एकरूप होऊन गेला तर परमात्माच आहे, पण अन्यथा अहंकार अंतःकरण मन बुद्धी चित्त त्या शुद्ध स्वरूपाची अभिव्यक्ती म्हणून आमच्यापाशी आहेत, अशुद्ध आहेत। याच्यातल्या कोणीही एकानी जर ध्यास घेतला शुद्धतेचा, आपण परमात्मा आहोत असा, तर परमात्म्याला जाणणं, परमात्म्याला प्राप्त होणं शक्य आहे। मनाने जर लक्षात घेतलं की एक तत्व म्हणजे नाम आणि परमात्मा एक, सगुण आणि परमात्मा एक, नाम सगुण आणि परमात्मा एक, नाम सगुण परमात्मा आणि नाम घेणारा एक, नाम सगुण परमात्मा नाम घेणारा मी आणि जगत एक, एक तत्व आहे, अद्वैत आहे, इथं दुसरं तिसरं काहीही नाही, दोन गोष्टी नाहीतच, असं जर मनाने घेतलं तर मन त्या एक तत्वाशी एक होण्याचा प्रयत्न करतं। मनामध्ये जे विकार असतात, वासना असतात, यांची जागा या एक तत्वाचा भाव घेते, या वासना विकार बाजूला होतात आणि एक तत्व म्हणजे परमात्माच, परमात्म्याचा भाव मन स्वीकारतं आणि मग मन मनपणाला मुक्त, मनच नाही असं होऊन जातं, परमात्म्याची प्रचिती येते। एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी, असं जर तू केलंस तर हरीला तुझी करुणा येईल, परमात्म्यालाच तुझी दया येईल, परमात्माच तुझ्यावर कृपा करेल आणि परमात्म्याने तुझ्यावर कृपा केल्यामुळे तू परमात्म्याशी एकरूपता साधशील। आणि ज्ञानेश्वर महाराज मनालाच सांगतायत की ते सोपं आहे रे, ते नाम सोपे रे असं म्हटलेलं आहे। जसं एखाद्या सवंगड्याला म्हणावं, जवळच्या माणसाला म्हणावं, तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज मनाशी बोलताहेत, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद हे नाम सोपं आहे खरं, म्हणजे या भावनेने घ्यावं, त्याच्यात अवघड असं काही नाहीये। वाचेशी सद्गद जपे आधी, हरीला करुणा येईल, तू आधी वाचेनी सद्गद होऊन ते घ्यायला शिख। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी, दुसऱ्या कोणत्याही मार्गाला जायचा तुला मोह होईल पण तो तू धरू नकोस झणी, याचा अर्थ नामाशिवाय दुसरं कोणतंही तत्व नाही, कारण नाम आणि तत्व म्हणजे परमात्मा मुळातच एक आहेत. तत्वाकडे घेऊन जाणारी ही गोष्ट आहे. याच्याखेरीज अन्य कोणतंही तत्व नाही, कारण परमात्म्याखेरीज दुसरं कोणतंही तत्व नाही. आणि नाम आणि परमात्मा एक असल्यामुळं नामाखेरीज अन्य कोणतं तत्व नाही. समीकरणाच्या योगाने जसं सांगावं तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्या अर्थी नाम हे एक तत्व आहे, नाम बरोबर एक तत्व, बरोबर परमात्मा. नाम बरोबर जर परमात्मा असेल तर अन्य काही बरोबर परमात्मा होऊ शकत नाही. जगत वेगळेपणाने परमात्मा होऊ शकत नाही. म्हणून नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नाम म्हणजेच परमात्मा. नामाखेरीज अन्य गोष्टी, याच्यामध्ये एक असाही भाव आहे की परमात्म स्वरूप नाम आहे अशा भावने खेरीज घेतलेलं नाम देखील एकतत्व नाही होऊ शकणार. तुम्ही तुमच्या मुलांची नावं ठेवा राम कृष्ण इत्यादी, पण तुम्हाला माहित आहे की आपण आपल्या मुलांना हाक मारतोय, एकतत्व परमात्म्याला हाक मारत नाही आहोत. म्हणून एकतत्व भावनेनीच नाम घेतलेलं जे आहे ते त्याच्यापेक्षा अन्य तत्व नाही. वाया आणिक पंथा जाशील झणी, ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मौन जप माळ अंतःकरणात धरून, कारण मनाला तू हे दृढ धर असं सांगण्यासाठी मन आपल्या ताब्यात कुठं आहे. मनाला आधी ताब्यात आणण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक आहे. मनाला जर ताब्यात आणायचं असेल तर प्रथम एखादा उपाय करायला हवा, मग मन ताब्यात येईल. मग तुम्ही त्या मनाला सांगाल की ते एकतत्व नाम तू दृढ धर. आत्ता सांगा बरं, आपण किती असफल प्रयत्न केलेत की मनामध्ये नामाशिवाय काही यायला नको. असे प्रयोग जवळपास प्रत्येक जण अनेकदा करून बसलेला आहे, पण त्याला ते जमलेलं नाहीये. मी विसरायला नको अशी केवळ इच्छा असल्यामुळं विसरणं न विसरणं होत नाही. केवळ मला नाम घ्यायचं आहे ही सद्वासना नाम न विसरण्याला कारण होऊ शकत नाही. नाम विसरलं जातं, नामाचा बोजा होतो, तोंड दुखायला लागतं, मन शिणतं, नको वाटायला लागतं, आपणहून नाम थांबवतो. दुसऱ्या कोणत्या तरी विचारामध्ये कधी नाम विसरलं समजत नाही. कित्येक गोष्टी घडतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की मनावर उपाय करणं देखील गरजेचं आहे. जर मनाला सांगितलं की तू विसरू नकोस, तू हे दृढ धर, तर दृढ धरणार कसं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा अनुभव सांगतायत. ज्ञान देवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानेश्वर म्हणतात की मी मौन जप माळ अंतरी धरली, मनाला इकडे तिकडे जाऊ दिलं नाही. मनाचं मौन केलं, त्या मौनामध्ये जप केला. अर्थ तर खूप आहेत, खोल खोल असे अर्थ याच्यातून आहेत. पहिला अर्थ असा होतो की ज्ञानदेव वाणीनी मौन राहिले, म्हणजे बाह्य वाणीनी मौन राहिले आणि मनाकरवी जप करून घेतला. अंतर्यामीच जपमाळ धरली, बाहेरची जपमाळ सोडून दिली. वाणीचं मौन धरलं, जपाची माळ अंतरीच धरली, अंतरी जपाची माळ कशी धरता येईल? श्वासावर लक्ष ठेवलं आणि जप केला, ठराविक अंतर सोडून मनानेच जप केला आणि तीच माळ समजले, आपल्या हृदयावर लक्ष केंद्रित केलं, इतकं केंद्रित केलं की सूक्ष्मपणे हृदयाचा ठोकाच जणू ऐकू येईल आणि तीच जपमाळ आहे अशी भावना केली आणि त्याच्यावर जप केला। मनाचं मौन केलं म्हणजे वाचेचं तर मौन होतच, पण मन देखील मौन केलं आणि त्या एक तत्वाशी एकरूप होऊन गेलो, हाच जप आहे असं ज्ञानदेव समजले। आणि अशा प्रकारे परमात्म्याशी एकरूपता आत्ता याच्या पुढच्या क्षणी, त्याच्या पुढच्या क्षणी आणि प्रत्येक क्षणी असं जितका वेळ बसले तितका वेळ केलं। जणू माळेप्रमाणे एका पाठोपाठ एक याच भावनेमध्ये ज्ञानदेव राहिले। मनाचंही मौन केल्यानंतर शिल्लक काय उरलं? तर परमात्मा शिल्लक उरला। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मन मुरे मग जे उरे, मन देखील नाहीस झाल्यावर मग जे शिल्लक राहतं ते परमात्म तत्व। ते तू कारे सेविसिना, दिसते तरी न धरवे हाते कैसे, ते संताते पुसावे। तेथील प्रमाण विरळा जाणे, निवृत्ती प्रसादे ज्ञान देवो म्हणे। अशा प्रकारे मन मुरलं आणि मौन झालं। मौन झाल्यावर जे शिल्लक राहिलं ते परमात्म तत्व सतत स्मरत ज्ञानदेव गेले। ही मौन जप माळ। ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा। जर पहिला अर्थ घेतला तर ज्ञानदेवा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी असा उपाय केला की मौन जप माळ अंतरी धरली, म्हणजे वाचेनी मौन धरलं आणि अंतःकरणामध्ये जप चालू ठेवला। ज्ञानेश्वर महाराजांनी वाणीनी मौन धरलं आणि जपमाळ श्वासावर धरली। ते नृसिंह सरस्वतींचं वचन आहे ना, बडबड वृथा का करावी, मौन्य मुद्राची धरावी, सोहम शब्दाची जपावी पवन माळ। अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, वाणीनी मौन धरलं आणि सोहम शब्दाची, हरी हरी शब्दाची पवन माळ जपली। ज्ञानदेवांनी वाणीनी मौन धरलं, आत अंतर्नाद अनाहत आपल्या हृदयाचा स्पंदन रूपी नाद तिथं लक्ष ठेवलं आणि तिथं नाम चाललेलं आहे अशी भावना ठेवली। दुसरा अजून सखोल अर्थ ज्ञानदेवा मौन जप। ज्ञानदेवांनी मौन जप केलं म्हणजे मन ही मौन झाल्यानंतर परमात्म्याशी एकरूप झाले आणि परमात्म्याशी एकरूप होऊन मग एका पाठोपाठ एक तशीच एकरूपता न सोडता त्या भावनेमध्ये स्थिर राहिले। त्या जपाची जणू माळच केली। ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा। ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलंय ना, स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, काही न बोलणं हीच स्तुती। मौन गा तुझे राशी नाव। सद्गुरूंचं वर्णन करत असताना मौन हेच तुमच्या राशीला पूजलेलं नाव आहे, तुमचं स्वरूपच मौनाचं आहे। मौनोस्तु गुरुः व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः। मौन हेच गुरूंचं व्याख्यान असतं। अशा पद्धतीने ज्ञानदेव मौन राहिले आणि परमात्म्याशी एकरूप होऊन गेले, हाच त्यांचा जप ठरला। आणि हीच गोष्ट सातत्याने जणू माळेसारखी त्यांनी धरली। कुठे धरली? तर आपल्या अंतर्यामी धरली। आणि अशी धरून ते श्रीहरीला सतत जपत गेले। श्रीहरी म्हणजे परमात्मा, एकरूपता साधली, अथवा आधीच्या अर्थाप्रमाणे श्रीहरी हे नाव सतत घेत राहिले पहिल्या अर्थाप्रमाणे। वाणीनी मौन धरलं आणि आत श्रीहरी नाम सतत चालू राहिलं। अशा उपायांनी मन सदृढ बळकट झालं आणि हे बळकट झाल्यामुळं मग मनाला आज्ञा करता येते की ते एक तत्व नाम तू दृढ धर। हा खूप अंतरंग असा अभंग आहे। आपण मुखानी हरी हरी असं म्हणण्याचा जो ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश आहे तो प्रथम पाहतो आहोत। तो पाहत असताना या अभंगात मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी जसं मुखानी हरी हरी म्हणायचं तसं आपण स्वतः मात्र अत्यंत अंतरंग प्रयोग केला अशी कबुली दिलेली आहे। अशा करता की असा बाह्य प्रयोग करण्यासाठी अंतकरणच तयार झालं पाहिजे, आतून तयारी घडली पाहिजे, तर मग वाचेनी अशा प्रकारचं नाम येऊ शकेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत। आपण अशा प्रकारे मौन जप माळ अंतकरणामध्ये आपल्याला धरता येते का? आपण थोडा वेळ प्रयत्न तर करू, बघू। आपण आत्ता जे अर्थ पाहिले आपल्याला शांत डोळे मिटून बसायचं आहे। मनाशी निश्चय करायचा आहे की नाम आणि परमात्मा एक असल्यामुळं नामाचं स्मरण झालं म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधते। नाम आणि परमात्मा जसे एक, तसं परमात्मा आणि त्याच्या सगुण मूर्ती अवतार देखील एक, याच्यामध्ये भिन्नता नाही। त्यामुळे नाम परमात्मा आणि सगुण रामकृष्णादी हे एक, सर्व मिळून निर्गुण परमात्माच। नाम निर्गुण परमात्मा आणि सगुण अवतार जसे एक, कारण नाम हे सगुण अवतारांचं असतं, तसंच नाम घेणारा मी जीवरूपानी देखील परमात्माच मुळात आहे। नाम निर्गुण परमात्मा सगुण रूप आणि जीवरूपानी असलेला मी मिळून एक तत्व आहोत, परमात्माच आहोत. एवढं झाल्यावरही आपल्याला अजून काही गोष्टींची जाणीव होईल वेगळेपणाने. ती म्हणजे आपला देह आणि देहाला जाणवणारं बाहेरचं विश्व, तेही परमात्मस्वरूपच आहे. अशा रीतीने नाम निर्गुण परमात्मा, सगुण अवतार, नाम घेणारा जीव आणि त्या जीवाला जाणवणारा देह आणि बाहेरचं विश्व, हे सर्व मिळून एक तत्व परमात्मा आहेत असा पक्का निश्चय करायला हवा. नाम निर्गुण परमात्मा, त्याचे सगुण अवतार, नाम घेणारा मी जीव, स्थूल रूपाने असणारा देह आणि बाहेरचं विश्व, हे सर्व मिळून परमात्मस्वरूप आहेत. नाम परमात्मा आणि नाम घेणारा जीव हे एक तत्व आहेत असा तीव्र भाव आता धारण करायचा आहे. आणि आपल्या सहज चाललेल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. नाम निर्गुण परमात्मा आणि नाम घेणारा जीव हे एकरूप आहेत अशा प्रकारची तीव्र भावना आज्ञाचक्राच्या ठिकाणी ठेवायची आहे. या भावनेमध्ये एक मिनिटभर नुसतं शांत बसायचं आहे. आज्ञाचक्राच्या ठिकाणी परमात्मा, जीव आणि नाम एक आहेत असा बोध आहे. जीव परमात्मस्वरूप आहे असं लक्षात ठेवायला, त्याच्याशीच एकरूप असलेला, परमात्म्याशीच एकरूप असलेला नाम जप सहाय्य करणार आहे. आपल्या श्वासावर श्वास घेताना अगदी छोटा मंत्र आपण म्हणणार आहोत. श्वास घेताना श्री आणि सोडताना हरी. लक्ष मात्र आज्ञाचक्रापाशी आहे. एक ही श्वास वाया घालून देऊ नका. प्रत्येक श्वासावर श्वास घेताना श्री आणि सोडताना हरी असा शब्द आहे. आज्ञाचक्रापाशी लक्ष आहे. नाम परमात्मा आणि जीव एक तत्व आहेत असा भाव आहे. एक ही श्वास जपाशिवाय जाऊ नये. आज्ञाचक्रापाशी लक्ष. परमात्म्याशी एकरूपतेचा भाव. श्वास घेताना श्री आणि सोडताना हरी. आज्ञाचक्रापाशी परमात्म्याशी एकरूपतेचा भाव. आता याच्यात आपण अजून थोडी सुधारणा बदल करणार आहोत. दोन नाम झाल्यानंतर एक नाम एक श्वास हा नामाशिवाय घ्यायचा आहे. एकरूपतेच्या बोधानी फक्त घ्यायचा आहे. दृष्टी आज्ञाचक्राच्या ठिकाणी दोन नाम श्री हरी अशी झाल्यानंतर दोन श्वास एक श्वास नुसता घ्यायचा आहे तेव्हा नाम नाही. आज्ञाचक्रापाशी आपण परमात्म रूप आहोत हा भाव. परत दोन नाम दोन श्वास. परत एक श्वास रिकामा. नामासहित घेतलेले श्वास अतिशय महत्वाचे आणि नामाखेरीज केवळ एकतेच्या भावनेने घेतलेला श्वास अति महत्वाचा. पुढे लगेच दोन नामासहित श्वास घ्यायचे. ही एकरूपता आज्ञाचक्रापाशी अनुभवाला येते आहे. आपल्या देहालाही विसरून जा. आता आपण एक नाम घेणार आहोत श्वासाबरोबर, श्री हरी. पुढच्या श्वासाबरोबर सोहम असा भाव ठेवणार आहोत. श्वास घेताना सो, सोडताना हम. आणि तिसरा श्वास कोणतंच नाम नाही असा कोरा, केवळ तदाकारतेचा. पहिला श्वास श्री हरी, श्वास घेताना श्री, सोडताना हरी. दुसरा सोहम आणि तिसरा तदाकारतेचा. आणि हे चक्र अव्याहत चालू ठेवू. लक्ष चिदाकाशामध्ये. आता पहिल्या श्वासावर श्री हरी, दुसऱ्या श्वासावर सोहम आणि दोन श्वास रिकामे जाऊ देत. त्यावेळेला एक तत्व भाव चिदाकाशामध्ये. तेवढं झालं की पुढचा श्वास श्री हरी, त्याच्या पुढचा श्वास सोहम आणि परत दोन श्वास रिकामे जाऊ देत एकरूपतेच्या भावनेत. आता पहिला श्वास श्री हरी, पुढचा श्वास सोहम आणि त्याच्यानंतरचे सगळे श्वास नामाशिवाय केवळ एकरूपतेमध्ये. आता नाम नाही, केवळ एकत्वाची भावना चिदाकाशाच्या ठिकाणी. केवळ चिदाकाशात लक्ष. परमात्म्याशी एकरूपता. आता परमात्म्याशी एकरूपता आणि परमात्म्याशी एकरूपता, श्वासाचा संबंधच नाही, श्वासाकडे लक्षच नाही. श्वासाकडे लक्षही नाही आणि नामही नाही, परमात्म्याशी एकरूपता चिदाकाशात. आपण परमात्म्याशी एकरूप. राम हमारा जप करता है हम बैठे आराम. आता राम आपल्या स्वतःचा जप करतो आहे किंवा रामस्वरूप झालेल्या आमचा जप करतो आहे. जप म्हणजे मुळातच एकरूपता. सुटतच नाही अशी एकरूपता. राम हमारा जप करता है सोहम सोहम ओम. पहा कसा तो होतो आहे व्यामोहाचा होम. स्वरूपानंद त्याचा अर्थ हा. ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा। आता परमात्माच परमात्म्याचा जप बघून घेतो आहे। आता श्री हरीच जपाचं संरक्षण करतो आहे। ज्ञानदेव तर नुसते बसलेले आहेत, हरी 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 स्वामीजी नारायण। हाच परमात्मा स्वरूपाशी एकरूपतेचा भाव जतन करण्याचा संकल्प करून आपण हळूहळू भानावर येऊ। आता माझ्या पाठोपाठ नाम घ्या। हाच भाव पक्का धरून नाम घ्या। ओम राम कृष्ण हरी। ओम राम कृष्ण हरी। हृदयाच्या ठिकाणी नाम चालले अशी भावना करा। अत्यंत प्रेमानी सद्गतीत होऊन एक तत्व आहे। आपण नामानी परमात्म्याशी एकरूपता साधतो आहोत, मोठं भाग्य आहे। अशा भावनेने हृदयामध्ये लक्ष ठेवून आपण नाम घेतो आहोत। ओम राम कृष्ण हरी। अशा नामाने हरीला करुणा येते, तो बोध प्रदान करतो। राम कृष्ण हरी। नाम परमात्मा सगुण मूर्ती जीव, देह आणि जगत एक रूप आहेत, एक तत्व भाव आहे, अशा भावनेने नाम घ्यायचं आहे. राम कृष्ण हरी. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे जे नाम आपण घेतलं, हे नाम म्हणजे या अभंगाचं खरं निरूपण आहे. त्याच्या आधी जी झालेली तीन चार रविवार निरूपण आहेत, त्याचा सगळा सारांश या नामामध्ये आहे. किती खोल वर जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी हे नामाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते आपल्याला सहज त्यांच्याच कृपेने पाहायला अनुभवायला मिळत आहे. हरिओम तत्सत. हरी हरी.